सलग दुसऱ्यांदा बालकानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
मनीष दुबे. संग्राम
दुबे साहब, गुड मॉर्निंग. कितने बच्चे हैं?
संग्राम दो ही बच्चे हैं.
दो ही?
बस दो ही.
अरे दो तो मैक्सिमम होता है. यू शुड से हाँ पूरे दो बच्चे हैं.
हाँ पूरे के पूरे दो ही हैं.
दो ही नहीं रे, दो बच्चे हैं.
पूरे के पूरे दो बच्चे हैं.
कितने बच्चे थे?
सरकार दो. अच्छा,
माँ बाप दो और बच्चे भी दो. बहुत नाइंसाफी है रे.
नहीं नहीं संग्राम, बहुत इंसाफी है. दो बच्चे इतनी बड़ी आफत.
अरे बाप रे, अरे बाप रे, ये रिकॉर्ड करके मैं रखूंगा और 10 साल के बाद तुम्हारे बच्चों को वापस सुनाऊंगा.
नहीं नहीं, हमको खुद मालूम है कि वो कितनी बड़ी आफत है.
थोड्या भरात दोन आठवड्यात शाळा चालू होतील. शेवटचे काही दिवस आहेत. खरं तर तुम्हाला आतून खूप छान वाटतंय ना की आता सुट्ट्या संपतायत. खूप डोक्याला ताप होता. सारखं पोरांना काही मम्मा बोर होत आहे, पप्पा बोर होत आहे, काही ना काहीतरी करायचं असं करावं लागायचं.
अरे एव्हरी वीकेंड सेम स्टोरी.
क्या करना पडतं था,
क्या नहीं करना पडतं आहे. मतलब सुबह स्कूल जाते टाइम तो उठेंगे नहीं, लेकिन छुट्टी के टाइम पर सबसे पहले सबसे जल्दी उठ जाएंगे. अभी तो क्रिकेट भी खेलना है, अभी तो फुटबॉल भी खेलना है. तो मतलब पूरे साल में जितना वजन कम नहीं होता, एक महीने की छुट्टी में मेरा उतना वजन कम कर दिया.
अवघड आहे बाबा. कुठलाही पालक भेटला की त्याला मी एक हमखास प्रश्न विचारतोच, तो म्हणजे शाळेच्या फीस किती आहेत. तोच मी याला विचारणार आहे, पण त्याच्या आधी चार गाण्याची पक्के इन्क्लुडिंग सुपर हिट गाणं.
बोल ना माही बोल ना,
मी आहे संग्राम.
बोल ना माही बोल ना, 93.5
रेड एफएम बजाते रहो.